विविध भारती पुणे, पराग चिंचोळकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. कोरेगाव भीमा इथं आज शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा इथं जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्डीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनानं केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री पवार तसंच प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केलं. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत असून परवा निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे 9,000 ईव्हीएम उपलब्ध असून त्यांची वाहतूक जीपीएस प्रणालीसह पोलीस बंदोबस्तात होत आहे. सर्व मतदान केंद्रांवर किमान सुविधा, वैद्यकीय सेवा आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मतदानाचं महत्व अधोरेखित करत लोकशाहीचा मूलमंत्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं काल मतदान जागृती उपक्रम पार पडला. पिंपळेगुरव इथल्या नटसम्राट निळू फुले नाट्यगृह इथं कला, संस्कृती आणि लोकशाही यांचा सुरेल संगम साधत रंगमंचाच्या माध्यमातून मतदानाचा संदेश देण्यात आला. यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता मेढेकर यांनी देखील मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी अर्थात यशदाचे संचालक निरंजन कुमार सुधांशू यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवडणूक निरीक्षक म्हणून सांगली जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा सरिता नरके यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. दरम्यान निवडणुकीसंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांनी महापालिकेच्या पिंपरी तसंच चिंचवड इथल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन नामनिर्देशन प्रक्रियेची माहिती घेतली. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी आकुर्डी प्राधिकरण इथल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन नामनिर्देशन प्रक्रियेबाबत सूचना दिल्या. राज्यातील यंदाच्या 2025-26 हंगामामध्ये आतापर्यंत 446 लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झालेला आहे तर सुमारे 8.5% निव्वळ उतार्यानुसार साखरेचं 38 लाख मेट्रिक टन उत्पादन हाती आलं असल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. साखर आयुक्तालयानं यंदाच्या हंगामात सहकारी आणि खासगी मिळून एकंदर 207 साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने दिले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 191 कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे तर सर्वाधिक ऊस गाळपामध्ये पुणे विभागाची आघाडी सध्या कायम आहे. पुण्यातील आयुर्वेदाचार्य डॉ हरीश पाटणकर यांना बंगळुरू इथं दुसऱ्या जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषदेत प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय आयुर्वेद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. कन्नड अभिनेते आणि रंगभूमी दिग्दर्शक प्रकाश बेलवाडी यांच्या हस्ते डॉ पाटणकर यांना सन्मानित करण्यात आलं. आयुर्वेदीय चिकित्सा संशोधन तसंच अध्यापन क्षेत्रातील अनेक दशकांच्या योगदानासह शुद्ध आणि पारंपरिक आयुर्वेदाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिणं टाळण्याचा संदेश देत आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीनं काल जनजागृती करण्यात आली. केंद्राच्या कार्यकर्त्यांनी दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या आणि बाटली फोडा, दारूचा पाश जीवनाचा नाश अशा आशयाचे फलक घेत गुडलक चौकात अनोख्या पद्धतीनं नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येनं महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. हवामान. पुणे आणि परिसरात आज 10.9° सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. येत्या 5 जानेवारीपर्यंत तापमान किमान 11 ते 12 सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.